काही वाद गेल्या वेळी झाला पुढचा भाग आता बघ. स्वामीजी दोन गाड्या घेऊन बारामतीला निघाले होते. एक सपरे काकांची गाडी ज्यात स्वामीजी आणि मातोश्री सरलातही बसल्या होत्या आणि दुसरी गोळे काकांची गाडी. पुण्याहून निघाल्यापासून सपरे काकांची गाडी पुढे आणि तिच्या मागोमाग गोळे काकांची गाडी चालली होती. दोन्ही गाड्यांच्या मध्ये गोळे काका तिसरं कोणतंही वाहन येऊ देत नव्हते. स्वामीजींचा अगदी पाठलागच करीत होते ते. एवढ्यात दोन्ही गाड्या एका सिग्नल काशी आल्या. आता सिग्नल पडणार एवढ्यात सपरे काकांनी गाडीचा वेग वाढवला आणि सिग्नल व्यवस्थित पार केला. पण गोळे काकांची गाडी मात्र पुढे येण्यापूर्वीच सिग्नल पडला. गोळे काकांच्या दृष्टीसमोर फक्त स्वामीजीच दिसत होते. त्यांचा पाठलाग कोणत्याही परिस्थितीत सोडायचा नव्हता आणि याच मनस्थितीत गोळे काकांनी सिग्नल सोडला आणि गाडी पुढे नेली. सिग्नल जवळ ट्रॅफिक पोलीस उभाच होता. त्याने गोळे काकांची गाडी थांबवली आणि रस्त्याच्या कडेला घेतली. सपरे काकांचं लक्ष मागून येणाऱ्या गोळे काकांच्या गाडीवर होत. त्यांनी हे सारं पाहिलं आणि स्वामीजींना म्हणाले, स्वामी आपण सिग्नल पार केला पण नंदू मात्र अडकला. तो सिग्नल मोडून आपल्या मागे येत होता. त्याला ट्रॅफिक पोलीसने अडकवलं. स्वामीजी म्हणाले, काय गोळे काकांना ट्रॅफिक पोलीसने अडकवलंय? मग आपली गाडी मागे घ्या, आपल्याला त्यांच्या मदतीला जायला हवं. असं म्हणून स्वामीजींनी गाडी मागे वळवून घेतली. स्वामीजींची गाडी गोळे काकांच्या गाडीच्या मागे येऊन उभी राहिली. रस्त्याच्या कडेला गोळे काका आणि ट्रॅफिक पोलीस यांच्यामध्ये सुखसंवाद सुरू होता. ट्रॅफिक पोलीस गोळे काकांना दंड द्यायला सांगत होता. त्याने बाजूलाच असलेल्या चौकीतून इन्स्पेक्टरला बोलवून घेतलं. इन्स्पेक्टर गोळे काकांजवळ येत होता एवढ्यात तिथे स्वामीजींची गाडी थांबली. गाडीचा पुढचा दरवाजा उघडून स्वामीजी त्यांच्या नेहमीच्या रुबाबात गाडी बाहेर आले. स्वामीजींना गाडीतून बाहेर पडताना पाहून त्या इन्स्पेक्टरने एकदम सलाम ठोकला. स्वामीजी त्याच्याकडे पाहून प्रसन्न हसले. एवढ्यात ट्रॅफिक पोलीस इन्स्पेक्टरला म्हणाला, साहेब यांनी सिग्नल तोडलाय, यांना दंड करायचाय. इन्स्पेक्टरने स्वामीजींना विचारलं, हे तुमचे कोणी आहेत का? स्वामीजी म्हणाले, हो आम्ही बरोबरच चाललोय. इन्स्पेक्टर ट्रॅफिक पोलीसला म्हणाला, जाऊ दे, सोडून दे त्यांना. त्यावर ट्रॅफिक पोलीस म्हणाला, साहेब मी माझं काम केलं. इन्स्पेक्टर म्हणाला, तू तुझं काम केलंस, मी माझं काम करतो, सोडून दे त्यांना. असं म्हणून इन्स्पेक्टरने स्वामीजींकडे पाहिलं आणि पुन्हा एक कडक सलाम ठोकला. स्वामीजींनी त्या इन्स्पेक्टरकडे सुहास्य वदनाने पाहून हात जोडले आणि म्हणाले, आभारी आहे मी आपला. त्यावर इन्स्पेक्टर गाडीवरून म्हणाला, छे आपण कसे आभार मानता, आपण जावं पुढे. मग पुन्हा स्वामीजींची गाडी पुढे आणि गोळे काकांची गाडी मागून असा प्रवास सुरू झाला. थोड्याच वेळात गाडी बारामतीच्या वेशीवर आली. बारामती नगरपालिकेजवळ बारामतीकरांतर्फे स्वामीजींचं यथोचित स्वागत झालं. तिथून बँडच्या पथकासह स्वामीजींची गाडी खत्रींच्या घरी गेली. बारामतीच्या रस्त्यावरून जाताना रस्त्यात दष्टपुष्ट गाढवं पाहून स्वामीजी म्हणाले, मला बारामतीची गाढवं फार आवडतात, कशी दष्टपुष्ट आहे, अगदी गुबगुबीत. माणसांपेक्षा इथली गाढवं छान पुष्ट आहे. खत्रींच्या घरी स्वामीजींचं स्वागत झालं. दारातच श्री किशोरबाई आणि सौ आशाबाईंनी स्वामीजींची पादपूजा केली. पूजा करता करताच किशोरबाई ध्यानावस्थे केले. नंतर स्वामीजींनी स्नान केलं. खोलीत सर्वांचा नाश्ता झाला. मग हॉलमध्ये खत्री कुटुंबियांची कौटुंबिक पादपूजा झाली. यावेळी समस्त खत्री परिवार जमला होता. नंतर आशीर्वादपर बोलताना स्वामीजी म्हणाले, बारामतीत यायला मला आवडतं. कारण बारामतीच्या मंडळींचा भाव विलक्षण आहे. त्यांच्या आदरातिथ्यात प्रेम आहे, आपुलकी आहे. बारामती आणि नागपूरमध्ये आलं की मला माहेरी आल्यासारखं वाटतं आणि पुण्यात गेलं की सासरी गेल्यासारखं. बारामती आणि नागपूरचा भाव लेकीचा तर पुण्याचा भाव सुनेचा. ही सर्व मंडळी अगदी मोकळी आणि निर्मळ मनाची आहे. नंतर दुपारचं भोजन झालं. भोजनानंतर सहज साध्या गप्पा झाल्या. विषयाच्या ओघात स्वामीजी म्हणाले, परदेशात समृद्धी असूनही माणूस सुखी नाही, व्यग्र आहे. मग काही राजकीय गोष्टी झाल्या, कौटुंबिक थट्टामस्करी झाली. बारामतीच्या मुक्कामात दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी दिवसभर महावीर हॉलमध्ये शिबिर होत. पुण्याहून एसटी बसने केंद्रातील साधक मंडळी सकाळी शिबिराकरता आली होती. शिबिराचं सकाळचं अधिवेशन संपलं. सर्व साधकांचं भोजन आटोपलं. संध्याकाळच्या अधिवेशनापूर्वी विश्रांतीकरता 2 तास होते. या वेळात श्री महावीर भवन समोरच्या पटांगणात युवा साधकांचा क्रिकेटचा सामना रंगला. संध्याकाळच्या अधिवेशनानंतर सर्व साधक पुण्याला परतले. तिसऱ्या दिवशी सोमवारी खत्रींच्या घरी हॉलमध्ये स्वामीजींनी सामूहिक अनुग्रह दिले. याच दिवशी दुपारी 12:30 सुमारास खत्रींच्या घरी पुण्याहून स्वामीजींच्या घरून सुषमाताईंचा फोन आला. त्या म्हणाल्या, आज आजींनी काहीच खाल्लेलं नाही, त्यांची तब्येत बिघडली आहे, तेव्हा त्यांना मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करू का? मी करते सगळं, तुम्हाला काळजी करण्याचं काहीच कारण नाही. त्यावर स्वामीजी म्हणाले, नको, आम्ही परवा घरी येणारच आहोत. आम्ही घरी येईपर्यंत त्यांना घरीच असू देत, त्यांना काहीही होणार नाही. हे ऐकून सरलाताई मात्र घाबरल्या. खत्रींच्या घरी दुपारी जेवतानाच हा विषय चालला होता. सरलाताईंना जेवण जाईना. त्यांनी गुलाबजामची वाटी आधीच बाजूला काढून ठेवली. कसबस थोडस जेवून त्या उठल्या, पण उठताना तोल जाऊन खुर्चीतच थोड्या तिरक्या झाल्या. हे सारं पाहून स्वामीजी म्हणाले, सरलाताई घाबरू नकोस, आईला काही होणार नाही तू घरी जाईपर्यंत. तू घरी जाऊन चांगली 2-3 दिवस सेवा करशील आईची. स्वामीजींच्या या आश्वासक शब्दांनी सरलाताईंना धीर आला. त्याच दिवशी संध्याकाळी चक्रधर संप्रदायाची काही अधिकारी मंडळी स्वामीजींना भेटायला आली होती. त्यांच्याबरोबर सांप्रदायिक साधनेविषयी चर्चा झाली. त्यांनी मोठ्या उत्सुकतेने स्वामीजींकडून ध्यान साधना समजावून घेतली. त्याबद्दल अनेक शंका विचारून त्यांचं निरसन करून घेतलं. यापुढचा भाग आपण पुढच्या वेळी पाहू. हरिओम.